आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वेव्ह्ज परिषदेचा मुंबईत काल समारोप. तांदुळाच्या भारतीय जिनोम संवर्धित 2 वाणांचं लोकार्पण. जागतिक बँक भूमी संमेलनामध्ये भूमी सुधारणा चर्चासत्राचं नेतृत्व भारताकडे. आशियाई विकास बँकेच्या नियामक मंडळाच्या 58व्या वार्षिक बैठकीला आजपासून इटलीमध्ये सुरुवात. आणि खेलो इंडियाच्या 7व्या आवृत्तीला कालपासून सुरुवात. स्पर्धेतील सर्वसाधारण विजेतेपदाच्या हॅट्रिकसाठी महाराष्ट्र सज्ज. आता सविस्तर बातम्या. गेल्या 4 दिवसांपासून मुंबईत सुरू असलेला वेव्ह्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटचा काल समारोप झाला. देशवासियांच्या उदंड प्रतिसादामुळे या परिषदेचं रुपांतर एका महालाटेत झाल्याचं मत माहिती प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केलं. परिषदेच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करताना ते म्हणाले,
अपने आप में एक अविस्मरणीय रहा है. न केवल इंटरनेशनल पार्टिसिपेशन बहुत जोरदार था, साथ ही साथ बिजनेस भी बहुत हुआ है. इन्वेस्टमेंट अनाउंसमेंट्स हुए हैं, वेव्ह्ज बाजार में खरीद फरोख्त हुई है, वर्ल्ड की टॉप मीडिया एंटरटेनमेंट कंपनीज यहां पर शामिल रही, कल्चरल प्रोग्राम बहुत अच्छे रहे, किसी किस्म का हमें कोई कंप्लेंट यहां पर नहीं मिला और अपने आप में एक पीपल्स वेव्स बन के निकल के आया है ये पहला एडिशन.
वेव्ह्ज 2025 बद्दलचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
पहिल्या वहिल्या वेव्हजला या क्षेत्रातल्या विविध लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. वेव्हजचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या वेव्हज बाजारमध्ये या 4 दिवसांमध्ये 1300 कोटींपेक्षा अधिक रकमेची उलाढाल झाली. वेव्हज एक्सच्या माध्यमातून 15 ते 16 स्टार्टअप्सची गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू असून यातून 50 कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारने या परिषदेत सुमारे 8000 कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार केले. परिषदेच्या शेवटच्या दिवशी काल हजारो लोकांनी इथल्या प्रदर्शनांना भेट देऊन माध्यम, तंत्रज्ञान तसंच मनोरंजन क्षेत्रात सध्या सुरू असलेलं काम आणि घडामोडी जाणून घेतल्या. याशिवाय वेव्हजमध्ये झालेल्या विविध स्पर्धांमधल्या अंतिम फेरीतल्या विजेत्यांचं सादरीकरणही काल झालं. वा उस्ताद, सिम्फनी ऑफ इंडिया, बॅटल ऑफ बँड्स आणि ईडीएम चॅलेंजच्या विजेत्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून अंकिता आपटे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे विकसित करण्यात आलेल्या भारतीय जिनोम संवर्धित तांदुळाच्या 2 वाणांचं लोकार्पण केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल नवी दिल्लीत केलं. देशाच्या दृष्टीनं हा दिवस ऐतिहासिक असून या भारतीय वाणांमुळे धानाच्या पिकाचं उत्पादन वाढेल आणि उत्पादन खर्चात घट होईल असं चौहान म्हणाले. तसंच हे संशोधन करणाऱ्या कृषी शास्त्रज्ञांचं त्यांनी अभिनंदन केलं. अमेरिकेत वॉशिंग्टन इथं आजपासून 8 मे पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक बँक भूमी संमेलनामध्ये भारत भूमी सुधारणा चर्चासत्राचं नेतृत्व करणार आहे. पंचायत राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांच्या नेतृत्वाखालील भारताचं प्रतिनिधीमंडळ यात भाग घेणार असून भूमी स्वामित्व योजनेचं सादरीकरण करणार आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर भूमीचं रक्षण आणि स्वामित्व हक्क याबाबत जागृतीकडून कृतीकडे ही यावर्षीच्या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. भारतात जमिनीचा मालकी हक्क सुरक्षित करण्यासाठी भारत सरकारच्या वतीनं भूमी स्वामित्व योजना राबवण्यात आली. यामध्ये ड्रोन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण भागातील मालकी हक्काच्या शेतजमीन आणि इतर जमिनींची मोजणी करण्यात आली आणि देशातल्या 1,60,000 गावांमध्ये सुमारे 2,44,00,000 जास्त मालकी हक्क जमिनीची कार्ड वितरित करण्यात आली आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांच्याशी चर्चा केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज दिल्लीत जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. या बैठकीत उभय देशांदरम्यान सध्याच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीवर चर्चा आणि कल्पनांची देवाणघेवाण करतील. तसंच द्विपक्षीय संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा करतील असं संरक्षण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उभय देशांदरम्यान संरक्षण आणि सुरक्षा हे महत्वाचे आधारस्तंभ आहेत. गेल्या वर्षी दोन्ही नेत्यांदरम्यान पहिल्यांदा या संदर्भात चर्चा झाली होती. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज कर्नाटकाच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात उपराष्ट्रपती कर्नाटकातल्या उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या सिरसी इथल्या वनीकरण महाविद्यालयाला भेट देतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आशियाई विकास बँकेच्या नियामक मंडळाच्या 58व्या वार्षिक बैठकीला आजपासून इटलीमध्ये सुरुवात होणार आहे. या 4 दिवसीय बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. भविष्यातील लवचिकतेसाठी सीमापार सहकार्य या विषयावरील चर्चेत सीतारामन सहभागी होतील. त्याचबरोबर एडीबीचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय शेती विकास निधीचे अध्यक्ष आणि जपान बँक फॉर इंटरनॅशनल कॉपरेशनच्या गव्हर्नर यांच्यासमवेत बैठका घेतील. तसंच सीतारामन इटली, जपान आणि भूतानच्या अर्थमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा देखील करणार आहेत. त्याचबरोबर मिलानमधल्या भारतीय समुदायाशीही त्या संवाद साधणार आहेत. तसंच बोकोनी विद्यापीठातल्या एका चर्चासत्रालाही सीतारामन उपस्थित राहणार आहेत. विकसित भारताचा मार्ग शेतकऱ्यांच्या शेतातून जातो, म्हणूनच शेतकऱ्यांच्या जीवनात बदल आणि समृद्धी आणण्यासाठी योगदान देण्याची जबाबदारी कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि विद्यार्थ्यांची आहे, असं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केलं. ते काल मध्यप्रदेशातल्या ग्वाल्हेर इथल्या राजमाता विजयाराजे सिंधिया कृषी विद्यापीठातल्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या संवादात्मक कार्यक्रमात बोलत होते. शेतकरी केवळ पीक उत्पादक राहू नयेत, तर ते कृषी उद्योजक बनतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कृषी विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान आणि संशोधनाचा वापर करून कृषी क्षेत्रातील व्यवस्थापक बनण्याचं आवाहन उपराष्ट्रपतींनी केलं. राज्यपाल मंगूबाई पटेल, मुख्यमंत्री डॉ मोहन यादव, केंद्रीय ईशान्य प्रदेश संचार आणि विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक अरविंद कुमार शुक्ला हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. येमेनच्या हुती बंडखोरांनी काल इस्रायलच्या दिशेनं डागलेलं एक क्षेपणास्त्र इस्रायलच्या मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या बेन गुरियन विमानतळाजवळ कोसळलं, ज्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली, तर विमान उड्डाण पुन्हा सुरू झालं असल्याचं इस्रायल विमानतळ प्राधिकरणाच्या प्रवक्त्यानं सांगितलं आहे. दरम्यान इस्रायलच्या विमानतळाजवळ झालेल्या या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे एअर इंडियानं उद्यापर्यंत इस्रायलमधून भारतात येणारी आणि जाणारी सर्व विमान उड्डाणं निलंबित केली आहेत. प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकानं रायगडमध्ये 44 वर्षांच्या एका नक्षलवाद्याला अटक केली आहे. प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप असं त्याचं नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शहरी नक्षलवाद प्रकरणाशी तो संबंधित असून 2011 पासून त्याचा शोध सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या वतीनं काल देशातल्या 5,000 केंद्रांवर आणि परदेशातल्या 13 शहरांमध्ये राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा अर्थात नीट 2025 पार पडली. या परीक्षेसाठी 22.5 लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. भारत ऑस्ट्रेलिया महिला हॉकी संघांदरम्यान ऑस्ट्रेलिया इथं झालेल्या मालिकेतल्या 5व्या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर 1-0 असा विजय मिळवला. उपकर्णधार नवनीत कौरनं 21व्या मिनिटाला एकमेव गोल करत संघाचा विजय साकारला. याआधीच्या सर्व 4ही सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज इलेव्हन संघानं लखनौ सुपर जायंटचा 37 धावांनी पराभव केला, तर कोलकाता नाईट रायडर्सनं राजस्थान रॉयल्सवर 1 धावेनं मात केली. तर आयपीएलमध्ये आज सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल यांच्यातला सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. देशात क्रीडा संस्कृती विकसित करण्यात खेलो इंडिया उपक्रमाचं महत्वाचं योगदान आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. बिहारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन काल दूरस्थ पद्धतीनं करताना ते बोलत होते. पाटणा इथल्या पाटलीपुत्र क्रीडा संकुलात आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला हजारो खेळाडू, कलाकार आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. दरम्यान या स्पर्धेतल्या सर्वसाधारण विजेतेपदाच्या हॅट्रिकसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज झाला आहे. तिरंदाजीच्या कंपाऊंडमधील रँकिंग राऊंडमध्ये काल महाराष्ट्राच्या मुलींनी अव्वल स्थानावर झेप घेत स्पर्धेत दमदार प्रारंभ केला. हवामान. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आज जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उद्यापासून 9 तारखेपर्यंत या हवामानाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बेव्स परिषदेचा मुंबईत काल समारोप. तांदुळाच्या भारतीय जिनोम संवर्धित 2 वाणांचं लोकार्पण. जागतिक बँक भूमी संमेलनामध्ये भूमी सुधारणा चर्चासत्राचं नेतृत्व भारताकडे. आशियाई विकास बँकेच्या नियामक मंडळाच्या 58व्या वार्षिक बैठकीला आजपासून इटलीमध्ये सुरुवात. आणि खेलो इंडियाच्या 7व्या आवृत्तीला कालपासून सुरुवात. स्पर्धेतील सर्वसाधारण विजेतेपदाच्या हॅट्रिकसाठी महाराष्ट्र सज्ज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.